श्रोत्यांनो नमस्कार, आपल्यासाठी सादर करीत आहोत आपला हा रेडिओ कार्यक्रम उपासना। श्रोत्यांनो, पहाटे उगवणारा तांबडा सूर्य, रंगी बेरंगी पक्षी, फुलपाखरं, ही सुंदर सुंदर फुलं आणि त्यामुळे रोमांचित होणारं वातावरण, विशाल पसरलेल्या सागरावर नृत्य करणाऱ्या लाटा बघितल्या ना की आमची खात्री पटते की या सर्व विशाल भव्य सुंदर निर्मितीमागे हात आहे एका महान सृष्टीकर्त्याचा। पण अजून त्याची आमची ओळख झालेली नाही। त्याच्या रूपाविषयी किंवा अस्तित्वाविषयी कितीतरी स्पष्टीकरणं आम्हाला दिली जातात, मग विश्वास ठेवायचा तरी कशावर? एवढ्याच करता आपण मन लावून आपला उपासना हा कार्यक्रम ऐका, आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळतील। आणि आता का नको ऐकायला एक भक्तिगीत, त्यानंतर सौ रोषणा पीटर या बायबलमधील उपदेशक या पुस्तकातनं दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या मूल्यांबद्दल सांगतील।
प्रार्थना करूया. परमेश्वर पित्या, आम्हाला माहीत आहे की आमचे जीवन क्षणभंगूर आहे. समय फार जलद गतीने जात आहे. आमचे जीवन शेवटाकडे वाटचाल करीत आहे. आमची तुझ्याजवळ प्रार्थना आहे की हे जीवन जगत असताना तू आम्हाला बुद्धीपुरेव, मार्गदर्शनपुरेव, कशाप्रकारे जगावं ह्याकरिता तू आमची मदत कर. तुझ्या वचनावर विचार करीत असताना आमचे विचार तुझ्या वचनावर आणि तुझ्यावर केंद्रित असावे म्हणून तू विशेषतेने आमच्या विचारांवर नियंत्रण ठेव. हो दे प्रभू, की आम्हाला आशीर्वाद प्राप्त व्हावा, आम्ही गंभीरपणे ह्या वचनांबद्दल विचार करावा, आमच्या जीवनाबद्दल विचार करावा. मी त्या सर्व लोकांना तुझ्या समक्ष आणत आहे जे आजारी आहेत, ज्यांना वेदना आहेत तू त्यांची स्थिती जाणतोस, ज्यांना हृदयाचे विकार आहेत, मानसिक विकार आहेत, त्यांना तू स्पर्श कर प्रभू. सर्व कुटुंबांवर आशीर्वाद पाठव, आपली शांती, आपला आनंद त्या ठिकाणी प्रस्थापित कर. ही वेळ आम्ही तुझ्या पवित्र हातात देत आहोत आणि प्रार्थना करीत आहोत की तू आम्हाला आशीर्वादांनी भरपूर कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात मागितले आहे म्हणून तो ऐक. आमेन. श्रोत्यानो, ह्या दिवसांमध्ये आम्ही उपदेशकाच्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत आणि पाहत आहोत की कशाप्रकारे सर्व काही असताना ह्या राजाला, शलमोनाला सगळे काही व्यर्थ भासत होतं. आम्हाला दिसतं श्रोत्यानो की आमच्या शाळांमध्ये अनैतिकता व बंडखोरपणा वाढला आहे, कारण आजची तरुण पिढी जगातल्या घटनांविषयी अधिक चिकित्सक आहे. तिला राजकारण व जागतिक घडामोडींविषयी अधिक जाणण्याची उत्सुकता आहे. ज्या भयानक गोष्टी घडत आहेत त्याविषयी लोकांना जाणीव आहे, हे मला मान्य आहे. बातम्यांची माध्यमे पृथ्वीच्या चारही कोपऱ्यांमधून बातम्या गोळा करून त्या संध्याकाळी प्रसारित करतात, त्यामुळे आम्हाला जागतिक घटनांची पूर्वीपेक्षा अधिक जाणीव होते. पूर्वी निवडणुकीचे निकाल हाती यायला 6 किंवा अधिक आठवडे लागत. राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली हे समजायला एवढा मोठा अवधी लागत असे, परंतु आज अगदी लवकरच कोण निवडून येणार हे आम्हाला सांगितले जाते. म्हणून आजच्या तरुण पिढीला अधिक जाणीव आहे याविषयी मी सहमत आहे, परंतु तरुण पिढीला पुष्कळ माहिती आहे म्हणून आमच्या विश्वात काहीतरी महत्वाचे घडत आहे या गर्भितार्थाशी मी सहमत नाही. आमच्या वस्त्यांमध्ये रास आहे, जेथे चांगल्याला वाईट व वाईटाला चांगल्या म्हटल्या जात आहे. अशा दिवसांमध्ये आम्ही जगत आहोत. रासाला सुधारणूक म्हणण्याचे धाडस फक्त शिक्षित माणूसच करू शकेल. तुम्हाला हवे तर तुम्ही परिकथांवर विश्वास ठेवू शकता, पण आम्हाला वास्तवतेला सामोरे जाणे आवश्यक आहे. शिक्षण जीवनाच्या समस्या सोडवू शकत नाही आणि मानसशास्त्रही त्याकरिता उत्तर देऊ शकत नाही. आजच्या आमच्या जगात पुष्कळ स्त्री पुरुषांनी जीवनाच्या समस्या स्पष्ट करून त्या सोडविण्यासाठी मानसशास्त्रीय कल्पना शोधल्या आहेत आणि या कल्पना ते पवित्र शास्त्रातील काही थोड्या वचनांसोबत मांडतात. जसे कडू गोळीला साखरेचे आवरण असते, तसे त्या कल्पना पवित्र शास्त्रीय उपाय आहेत असे दाखवण्याचा ते प्रयत्न करतात. प्रिय श्रोत्यांनो, देवाचे संपूर्ण वचन ख्रिस्ती माणसासाठी जीवनातील सर्व समस्यांचे उपाय देते. उपाय सोपे नाहीत. देवाचे वचन अभ्यासण्यासाठी पुष्कळ वेळ व प्रयत्न करणे व मानसिक घाम गाळणे यांची गरज आहे आणि आज ख्रिस्ती लोकांना त्याची गरज आहे. ज्ञान व तत्वज्ञान हे जीवनाच्या समस्यांकरिता उत्तरे देऊ शकत नाही हे शलमोनाला समजले. तो उपदेशकाच्या पहिल्या अध्यायातील 16 व्या वचनात सांगतो, मी आपल्या मनाशी म्हणालो, माझ्यापूर्वी जितके राज्य एरुश्लेमावर होऊन गेले तितक्यांहून अधिक ज्ञान मी प्राप्त करून घेतले आहे. ज्ञान व विद्या यांची पूर्ण प्रतिती माझ्या मनाला घडली आहे. शलमोन इतरांपेक्षा अधिक सुज्ञ असल्याने तो काहीसा अहंकारी व उद्धट झाला होता असे मला वाटते. ज्ञान फुगवते असे पॉल म्हणतो. आपल्या आजूबाजूच्या लोकांपेक्षा आपण अधिक हुशार व ज्ञानी आहोत असे एखाद्याला वाटले तर तो एखाद्या फुग्यासारखा फुगून जातो. लक्षात घ्या की शिक्षण हे अनुभवावर आधारित असते व अनुभवांवर तुम्ही भरोसा ठेवू शकत नाही. दुर्दैवाने आज अनेक लोक आपल्या अनुभवांनुसार देवाच्या वचनावर विश्वास ठेवत आहेत. प्रिय श्रोत्यांनो, तुमचा अनुभव जर देवाच्या वचनाविरुद्ध असेल तर देवाचे वचन नव्हे तर तुमचा अनुभव चुकीचा आहे. आपल्या अनुभवानुसार देवाच्या वचनांचा अर्थ लावू नका, ते फार धोक्याचे आहे. तर देवाच्या वचनानुसार आपले अनुभव आणि कृती पडताळून पहा. पहिला अध्याय 17 वचनात तो म्हणतो, ज्ञान काय आणि वेडेपण व मूर्खपण ही काय हे जाणण्याकडे मी आपले चित्त लाविले, तुम्हाला असे दिसून आले की हा ही वायफळ उद्योग होय. ज्ञान व वेडेपणा या फार वेगवेगळ्या गोष्टी नाहीत. जगाच्या इतिहासातील अनेक शहाणी माणसे कधीकधी वेडेपणा करून बसली हे आम्हाला माहीत आहे. शलमोन याचे एक स्पष्ट उदाहरण आहे. पवित्र शास्त्राची किंग जेम्स ही भाषांतराची प्रत ज्याच्या नावाने करण्यात आली तो राजा जेम्स भाषांतरकार नव्हता. जरी तो स्वतःला शहाणा समजत असे तरी त्याच्या मूर्खपणामुळे त्याला मूर्ख जेम्स असे म्हणत. आमच्याही देशात स्वतःला शहाणी व हुशार समजणारी पिढी आहे, पण आपण जगाचे तर सोडून द्या पण स्वतःचेही प्रश्न सोडवू शकत नाही. शलमोनाने ज्ञान वेडेपण व मूर्खपण जाणण्याकडे आपले चित्त लावले व तो वेडेपणा व मूर्खपणाही करून बसला. मग तो म्हणतो की हा ही एक वायफळ उद्योग आहे हे त्याला समजले. पुढे त्याचे कारण तो देतो. वाचूया 18 वचन. कारण जेथे ज्ञान फार तेथे खेदही फार, ज्याला विद्या अधिक त्याला दुःखही अधिक. ज्ञानाच्या वाढीच्या प्रमाणात आनंद व तृप्ती वाढत नाहीत. कोणी असे म्हटले आहे की जेथे अज्ञानात आनंद आहे तेथे सुज्ञ असणे मूर्खपणा आहे. ही गोष्ट काही अंशी खरी आहे. पुष्कळ ज्ञानात पुष्कळ खेद आहे. आम्हाला जितके अधिक ज्ञान मिळते तितके अधिक आमच्या समस्या वाढतात. जीवन अधिक किचकट बनले आहे, त्याने अधिक ताण वाढवला आहे आणि आमच्याजवळ असलेल्या सर्व वैज्ञानिक साधनांमुळे जीवन अगदी असह्य बनवले आहे. एक दिवस आमचा एक ख्रिस्ती स्नेही आम्हाला म्हणाला, आज जीवनाचा ज्यांनी ताबा घेतला आहे त्या संगणकापासून मी दूर गेलो नाही तर मी वेडा होईन. जी यंत्रे आम्हाला फार अद्भूत वाटतात व ज्यांची आपण जवळजवळ पूजा करतो ती आम्हाला प्रदूषणाकडे ओढून वेडे बनू लागली आहेत. शलमोनाने ही गोष्ट अचूकपणे मांडली आहे. जेथे ज्ञान फार तेथे खेदही फार. शलमोन यांत्रिक युगात जगला नाही, त्याने औद्योगिक क्रांती पाहिली नाही, पण आपण काय बोलतो हे त्याला ठाऊक होते. नीतीसूत्रांच्या पुस्तकात आपण शिकलो श्रोत्यांनो की परमेश्वराचे भय ज्ञानाचा प्रारंभ आहे आणि जसे जसे आम्ही परमेश्वराचे भय धरायला शिकतो तसे तसे तो आम्हाला खरे ज्ञान देऊ लागतो. तो आम्हाला गूढ व गहन सत्य स्वतःविषयीचे स्वतःच्या सामर्थ्याविषयीचे ज्ञान देतो. हे ज्ञान असे आहे की ते गंजत नाही, जुने होत नाही, कंटाळवाने ठरत नाही, तर आमच्या आत्मिक जीवनात ते तृप्ती व आनंद ओतते. ते आमच्या जीवनातल्या समस्यांना सोडवते व संकटांना सुसह्य बनवते. अशा ज्ञानाविषयी अभिमान धरण्याची तुम्हाला व मला परमेश्वराने परवानगी दिली आहे. यिर्मयाचे पुस्तक 9:23-24 या वचनांमध्ये तो सांगतो. यिर्मयाचे पुस्तक 9:23-24 वचने, यहोवा असे म्हणतो, ज्ञानवानाने आपल्या ज्ञानाविषयी आढ्यता मिरवू नये व बलवानाने आपल्या बलाविषयी तोरा मिरवू नये व धनवानाने आपल्या धनाविषयी अभिमान बाळगू नये. परंतु जो अभिमान बाळगतो त्याने याविषयी अभिमान बाळगावा की तो समजतो व मला ओळखतो, असा की जो पृथ्वीवर प्रेमदया न्याय व न्यायपण चालवतो तो मी यहोवा आहे, कारण या गोष्टींमध्ये मला संतोष आहे असे यहोवा म्हणतो. श्रोत्यांनो, परमेश्वराचे ज्ञान, त्याचा जवळून परिचय या गोष्टी अशा आहेत की त्या आमची मने व हृदय आनंदित करतात. तुम्ही या ज्ञानाने आनंदित होणाऱ्यांपैकी एक आहात की शलमोनासारखे फार ज्ञान म्हणजे फार खेद असे समजणारे आहात. शलमोन तर जगिक ज्ञानाविषयी तसे बोलला. मग तुम्ही कोणत्या विभागात आहात? नंतर आता आपण दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. तुम्हाला माहितच आहे की देवाशिवाय जीवन जगणाऱ्या माणसाचे तत्वज्ञान या पुस्तकात प्रतिबिंबित झालेले आहे. या पुस्तकाचा लेखक शलमोन याने जीवनात समाधान प्राप्त करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यापैकी त्याने ऐहिक सुखाचाही मार्ग पत्करला. ऐहिक सुखात समाधान शोधणाऱ्या आधुनिक माणसाचा हा आवडता मार्ग आहे. दुसरा अध्याय पहिलं वचन सांगतं, मग मी आपल्या मनात म्हटले, चल हास्य विनोदाने मी तुला अजमावून पाहतो, तर आता तू सुख भोगून घे, पण हेही व्यर्थ आहे. शलमोनाने बहुधा ऐहिक सुखाच्या सर्व गोष्टी उपभोगल्या असाव्यात. आज आमच्याही जगात लैंगिक सुखाकरिता वेडे झालेले लोक आहेत आणि त्याला कारणीभूत आमची घसरलेली नैतिक मूल्ये आहेत. आजच्या जगात गुप्त रोग साथीच्या रोगांसारखे मोठ्या प्रमाणावर पसरत आहेत. श्रोत्यांनो, आम्हाला परमेश्वराच्या वचनाकडे परमेश्वराकडे वळायचे आहे. शलमोन शारीरिक सुखाच्या किंवा लैंगिक सुखाच्या बाबतीत विशेषज्ञ होता. त्याच्या हजार पत्नी व अनेक उपपत्नी होत्या. ज्या माणसाभोवती हजार स्त्रिया होत्या तो विशेषज्ञच म्हणायचा. या मार्गाने समाधान शोधण्याचा शलमोनाने प्रयत्न केला. तसेच मनोरंजन व दारू पिणे याही गोष्टी त्याने अजमावल्या. आणि तो काय म्हणतो पहा, तो म्हणतो, मग मी आपल्या मनात म्हटले, चल हास्य विनोदाने मी तुला अजमावून पाहतो, तर आता तू सुख भोगून घे. आणि तसे केल्यावर त्याचा निष्कर्ष हा आहे की हेही व्यर्थ आहे. पुढे दुसऱ्या वचनात तो काय म्हणतो पहा, दुसरा अध्याय दुसरे वचन, मी हास्यास म्हटले, तू वेडे आहेस, मी विनोदास म्हटले, तुझपासून काय लाभ. असं वाटतं की त्याच्या दरबारात त्याचे मनोरंजन करणारा, त्याला विनोद सांगणारा कोणी विदूषक असावा. त्यांचे विनोद काय असावेत हा प्रश्नच आहे. पण शेवटी हा वेळही निरर्थक आहे हे शलमोनाला समजून चुकले. तिसरं वचन, मानव पुत्रांनी आपल्या साऱ्या आयुष्यात ह्या भूतलावर काय केले असता त्यांचे हित होईल याचा निर्णय समजावा म्हणून विवेकाने माझ्या मनाचे संयमन करून द्राक्षारसाने माझ्या शरीराची चैन कशी होईल आणि मूर्खपणाच्या आचारांचे अवलंबन कसे करीता येईल याचा मी आपल्या मनाशी शोध केला. श्रोत्यांनो, ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की देवाशिवाय समाधान शोधण्याचे प्रयत्न करणे हे शलमोनाच्या प्रयोगांमधून स्पष्ट झालेले आहे. पुढे चौथ्या वचनात तो म्हणतो, मी मोठमोठी कामे हाती घेतली, आपल्यासाठी घरेदारे बांधिली, द्राक्षीचे मळे लाविले. हे शलमोनाचे छंद होते. आजही एरुश्लेम व इतर ठिकाणी शलमोनाच्या घोड्यांच्या पागांचे अवशेष पाहायला मिळतात. मग गीतो या ठिकाणी तुम्ही गेलात तर तुमचा मार्गदर्शक तुम्हाला घोड्यांच्या चरण्याच्या जागेचे भग्नावशेष दाखवेल. जरी मोशेच्या नियमशास्त्रात पुष्कळ घोडे बाळगण्यास मनाई होती तरी शलमोनाचा घोड्यांचा संग्रह फार मोठा होता व त्यांच्या पागा देशात सर्वत्र होत्या. पाच आणि सहा वचनांमध्ये तो म्हणतो, दुसरा अध्याय पाचवा आणि सहावं वचन, मी आपल्यासाठी बागा व त्यात हर तऱ्हेची फळझाडे लावविली, वृक्षांची लागवड केलेल्या वनास पाण्याचा पुरवठा करावा म्हणून मी तलाव करविले. शलमोनाचे जलसिंचनाचेही प्रकल्प होते. पुढे सातव्या वचनात तो सांगतो, मी दासदासी खरेदी केल्या, माझ्या घरात जन्मलेले दास माझे झाले होते, खिल्लारे व कळप यांचे मोठे धन मजजवळ होते, तेवढे माझ्यापूर्वी एरुश्लेमेत कोणाजवळ नव्हते. त्याच्या शहराला लागून त्याचे गुरे चारण्याचे मोठे कुरण होते. हे शलमोनाला कसे परवडत असावे असे तुम्हाला वाटत असेल. श्रोत्यानो, त्या काळात शलमोन सोन्याचा फार मोठा धनी बनला होता. त्याच्याजवळ खर्च करण्याकरिता भरपूर पैसा होता आणि त्याने जीवनाचे सर्व ऐश्वर सुखसोयी जमा केल्या. हार्मोन पर्वतावरून हिम आणत असत जेणेकरून त्याला उन्हाळ्यात शीतपेय मिळावीत. ही गोष्ट आता सर्वश्रुत आहे. मला वाटतं ऐहिक सुखाकरिता जे काही करता येईल ते सर्व शलमोनाने केले. शलमोनाजवळ नसलेले काहीही आधुनिक माणसाजवळ आहे असे मला वाटत नाही. अनेकांना वाटतं की भोगवाद आम्हाला तृप्ती देऊ शकतो. ऐहिक सुखे भोगण्याकरिता भरपूर संपत्ती पैसा असला तर आम्ही निश्चित समाधानी होऊ म्हणून खूप खूप पैसा कमवायला हवा. पण तसे होत नाही. शलमोनाचे स्पष्ट उदाहरण आपल्यासमोर आहे. दाविदाने मिळवलेल्या कमावलेल्या राजावर व इतर राजांच्या सदिच्छेवर शलमोन ऐश्वर भोगात होता. त्याला कशाचीही उणीव नव्हती पण त्या गोष्टीने त्याला समाधान दिले नाही. आठव्या वचनात पहा तो काय म्हणतो, मी सोन्या रुपयाचा आणि राजांजवळ असणाऱ्या देशोदेशींच्या बहुमूल्य पदार्थांचा संचय केला, स्वतःसाठी गाणारे व गाणारणी मिळविल्या आणि मानव पुत्रास संचविणाऱ्या अशा बहुत उपस्त्रिया मी ठेविल्या. आधुनिक जगातले वादक संगीतही शलमोनाजवळ असावे. रात्रीच्या क्लब्समधले मनोरंजन त्याच्या दरबारात हजर होते, पण या सर्वांनी त्याच्या हृदयाचे समाधान झाले नाही. 9 आणि 10 वचने, असा मी थोर झालो, माझ्यापूर्वी एरुश्लेमेत जे होऊन गेले त्यांच्यापेक्षा मी थोर झालो, तरी माझा विवेक कायम होता. माझे नेत्र ज्याची म्हणून वांछा करीत ते मी त्यांच्यापासून वेगळे केले नाही. मी कोणत्याही आनंदाच्या विषयापासून आपले मन आवरिले नाही, कारण ह्या सर्व खटाटोपाचा माझ्या मनास आल्हाद होत असे. ह्या सर्व खटाटोपापासून माझ्या वाट्यास एवढेच आले. कधीकधी दिवसभर खूप काम केल्यावर संध्याकाळी चांगली दुकाने असलेल्या रस्त्यावरून फेरफटका मारायला मला बरे वाटते. कधी जे सर्व आपण पाहतो ते सर्व विकत घेता आले तर कसे वाटेल असा विचार माझ्या मनात येतो. शलमोनाला तसे करणे शक्य होते. त्याच्या छोट्याशा जगात ज्या गोष्टीची इच्छा निर्माण होई ते तो विकत घेत असे. या जगात त्याच्यासाठी असे काहीच नव्हते की जे त्याच्यापासून राखले जाऊ शकत होते. श्रोत्यानो, तुम्हाला वाटत असेल की उच्च पदावर असलेले सर्व लोक सुखी असतात, पण ते सुखी नसतात का ते मला माहीत नाही. उच्च पदावर असलेले लोक, अभिनेते, अभिनेत्री, श्रीमंत, प्रसिद्ध लोक पुष्कळशा वैफल्याने ग्रासलेले असतात आणि आत्महत्येचे प्रमाण त्यांच्यात जास्त दिसून येते. याचे कारण तेही शलमोनाच्याच निष्कर्षाला पोहोचलेले असतात. शलमोन सुखाच्या बाबतीतल्या सर्व गोष्टी त्याने आजमवल्या, पण शेवटी त्याचा निष्कर्ष त्याने हाच काढला की सर्व व्यर्थ आहे. श्रोत्यानो, कदाचित आज ह्या क्षणी आपली सुद्धा स्थिती शलमोनासारखी असेल. आपल्याजवळ भरपूर पैसा आहे, धनसंपत्ती आहे, मोठे घर आहे, गाडी आहे, सगळं काही आहे, परंतु आपल्या जीवनामध्ये शांती नाही. आपण कुठल्याशा एका अज्ञात चिंतेने ग्रासलेले आहात. जीवनामध्ये निराशा आलेली आहे. आपणाला सुख काय ते माहीत नाही. आपल्या चेहऱ्यावर कधी हास्य येत नाही. बराच काळ लोटलेला आहे, आपण हसलेले नाही. श्रोत्यानो, अशा स्थितीत जर आपण असाल तर ह्यावेळेला प्रभू परमेश्वराकडे या. प्रभू परमेश्वराने आपली शांती आपल्या प्रियपुत्राच्याद्वारे मानवाकरिता उपलब्ध केलेली आहे, आणि तो प्रियपुत्र म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारेच आम्हाला ती कधी न संपणारी, कधी न नष्ट होणारी शांती प्राप्त होते. ही शांती ह्या जगातील कुठल्याच गोष्टी आम्हाला देऊ शकत नाहीत. जगातली शांती, जगातला आनंद संपणार आहे, क्षणभंगूर आहे. परंतु परमेश्वर जी शांती आम्हाला देतो, जो आनंद आम्हाला देतो, तो कधीही आमच्यापासून कोणी घेऊ शकत नाही. जर हा आनंद, ही शांती आपण प्राप्त करू इच्छिता तर प्रभू येशू ख्रिस्ताजवळ या. जगामध्ये आपण कितीही प्रयत्न केलेत, कितीही कठोर परिश्रम केलेत, तरी ही शांती आपणाला प्राप्त होणार नाही. म्हणून श्रोत्यानो, स्वतःचे प्रयत्न थांबवा आणि ख्रिस्ताने जे काही तुमच्याकरिता वधस्तंभावर केले आहे त्यावर विश्वास ठेवा. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्याला आपल्या सर्व गरजा सांगा, त्याला आपल्या सर्व समस्या सांगा, आपली सर्व काळजी आणि चिंता त्याच्यावर टाका. तो तुमचे ओझे वाहण्याकरिता समर्थ आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की अहो सर्व कष्टे व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकड या, मी तुम्हास विसावा देईन. आज तुम्ही धावपळीच्या जगात राहत असताना थकलेले आहात, कंटाळलेले आहात. तुम्हाला असं वाटतं की सकाळी उठून तेच जीवन, तेच रहाट गाडगे पुन्हा सुरू होते, काहीच बदल नाही. संध्याकाळी थकून भागून आल्यानंतर पुन्हा तुम्ही झोपी जाता, सकाळी उठता आणि तोच कामाचा बोज तुम्हाला दिसतो. म्हणून श्रोत्यानो, तुमचं जीवन एखाद्या यंत्राप्रमाणे झालेलं आहे आणि बसून तुम्ही विचार करता की काय ठेवलेलं आहे ह्या जीवनामध्ये. काही आनंद नाही, सुख नाही, शांती नाही. जर तुम्ही अशा विचारांमध्ये आहात तर परमेश्वर आज तुम्हाला आमंत्रित करीत आहे. येशू ख्रिस्ताजवळ या आणि त्याला आपल्या सर्व गोष्टी सांगा. आपल्या पापांबद्दल पश्चाताप करा आणि म्हणा की प्रभू, मी आजपासून माझे हे सर्व ओझे तुझ्या हातात देत आहे. मला तू शांती दे, मला तू विसावा दे, ह्या सर्व गोष्टींपासून तू माझी सुटका कर आणि मला आपल्या आनंदाने भरपूर कर। जशोत्यानो आपण अशी प्रार्थना कराल तर प्रभू येशू ख्रिस्त आज सुद्धा तुमच्याजवळ येऊन तुमचे ओझे घेऊन तुम्हाला शांती देण्याकरिता तयार आहे। युहानाचे पहिले पत्र पहिला अध्याय 9 वचन सांगतं, जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्याय आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करील। श्रोत्यानो आवश्यक आहे की आपण आपली पापे पदरी घ्यावीत। परमेश्वर विश्वसनीय आहे, न्याय आहे, तो पापांची क्षमा करण्याकरिता तयार आहे, तो आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करण्यास तयार आहे। होऊ शकतं की आतापर्यंतचं जीवन आपण पापामध्ये व्यतीत केलेलं आहे, आपल्याला वाटत आहे की माझ्या पापांविषयी कोणालाच माहीत नाही, मी काय करीत आहे, कोणते अपराध करीत आहे कोणीच पाहिलेलं नाही। परंतु लक्षात ठेवा की परमेश्वराने आपल्या जीवनातील एक एक गोष्ट पाहिलेली आहे, आपल्या मनात येणारे विचार त्याला माहीत आहेत। तुम्ही काय करता, कोठे जाता, कोणाला भेटता, तुम्ही कोणत्या प्रकारचे कार्य करता, सगळे काही त्याला माहीत आहे। म्हणून स्वतःचा नाश करून घेऊ नका, ह्या क्षणी आपल्या सर्व पापांबद्दल पश्चाताप करा, येशू ख्रिस्तामध्ये नवीन जीवन प्राप्त करून घ्या। पवित्र वचन आम्हाला सांगतं की जो कोणी ख्रिस्तामध्ये आहे तो नवीन सृष्टी आहे, एक नवीन निर्मिती आहे, तो तुम्हाला एक नवीन जीवन देण्याकरिता, नवीन हृदय देण्याकरिता तयार आहे। म्हणून वेळ न गमावता आजच त्याच्या हातात आपले जीवन समर्पित करा। परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ।
मित्रांनो, या कार्यक्रमाद्वारे आपल्या घरापर्यंत, आपल्या कुटुंबापर्यंत नव्हे आपल्या मनापर्यंत पोहोचायला आम्हाला खूप आवडतं। आपण देखील पत्र पाठवून आपल्या मनातल्या गोष्टी आम्हाला सांगा आणि देवाबद्दल अधिक जाणून घ्या। तर आमचा पत्ता आहे, कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स नंबर 102, बेझनबाग, नागपूर 440004।
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com। ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com।
तोपर्यंत नमस्कार।